हॅलो, गुड आफ्टरनून मॅम. परांजपे स्कीम मधून वैभव बोलतोय. मी लीना मॅमशी बोलतोय का? हा मॅम, तुम्ही इव्हेंटच्या रिगार्डिंग एकदा आम्हाला कॉल केला होता, तर इव्हेंट विजिट करणार होते तुम्ही, तर तुम्ही विजिट केलं होतं का 9 तारखेला? हा मॅम, बट 1 वर्षाचे पण पोझिशन आमच्याकडे आहेत, आणि तुम्हाला म्हणजे आजचा तुम्ही आमचे व्हॅल्युएबल कस्टमर आहात, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचा जो इव्हेंटचा जो आम्ही डिस्काउंट ऑफर केला होता ना, तो आम्ही या संडे पर्यंत एक्सटेंड केलेला आहे. मी तुम्हाला आमच्या साईट आहेत त्याची इन्फॉर्मेशन देतो. तुम्हाला त्यातली जी साईट आवडेल तिथे तुम्ही व्हिजिट करा, तिथे तुम्हाला ऑफर अँड डिस्काउंट आमचे साईट मॅनेजर देतील. तर आमच्या साईट आता हा वन बी एच के पण आहेत मॅम, 2 BHK पण आहेत. हो हो, हा ठीक आहे. हो हो मॅम, मला तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो. आमचे तुम्हाला सांगतो आधी प्रोजेक्ट कुठे कुठे चालू आहेत. आमचे प्रोजेक्ट आहेत लोगाव, हिंजवडी, वाकड, तातवडे, रहाटणी, बानेर, बावधान, सिंहगड रोड, धायरी आहे, खेड, शिवापूर, कर्वे रोड, अशा ठिकाणी आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. मॅम, त्यातला कोणता एरिया तुम्हाला आवडेल म्हणजे तुमच्या सुटेबल? बानेर नदीच्या जवळ नाही आहे सर,
कारण की
गुगलवर कसं वाटलं
मला.
नाही मॅम, तसं काही नाही आहे. तुम्हाला बानेर मध्ये कसं आहे मॅम, बानेर मध्ये आता फक्त 3 BHK फ्लॅट अवेलेबल आहेत.
नाही
1 BHK ना फक्त. ठीक आहे मॅम, मी तुम्हाला सांगतो ना 1 BHK. हिंजवडी चालेल का मॅम तुम्हाला? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही मॅम, मी तुम्हाला फक्त सांगतो. तुम्ही साईट व्हिजिट करा. नाही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही एकदा व्हिजिट करा ना. व्हिजिट केल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. हा साईट व्हिजिट. हो 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 मॅम, सगळं आहे. हिंजवडीचं तुम्हाला सॅम्पल पॅक सुद्धा बघायला मिळेल. हा हिंजवडीत तुम्ही व्हिजिट करू शकता मॅम. आमचं 47 लाख पासून पुढे जाते मॅम. 47 एरिया आहे मॅम 1 BHK, 445 ते 495 स्क्वेअर फूट. नाही तो एरिया कसा आहे हिंजवडीचा आहे ना, 445 मॅम, 500 जवळपास आहे, 445 ते 495 कार्पेट एरिया. कार्पेट एरिया हा मॅम, हा 500 जवळ आहे. कार्पेट एरिया 445 ते 495 म्हणजे जवळपास 500 आहे. 495 पर्यंत अवेलेबल आहे. 47 लाखापासून पुढे मॅम. ऍक्च्युली हिंजवडी असा एरिया ना मॅम, आयटी पार्कच्या शेजारी एरिया आहे. ऍक्च्युली नाही नाही नाही, हिंजवडी मॅम आयटी पार्क डेव्हलप्ड एरिया आहे. तिथे आयटी मॅम आपले शांत आहे मॅम, त्यात आपले टॉवर्स वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला अमेनिटीज वगैरे मिळते. आपले टॉवर्स म्हणजे काही प्रॉब्लेम आहे मॅम त्याच्यामध्ये. ऍक्च्युली कसं आहे, भूगाव मध्ये आमचे 2 साईट्स आहेत, एव्हरग्लेड आणि हायरेस्ट. त्याच्यामध्ये एव्हरग्लेड जे आहे ना, त्याला 4 वर्ष लागणार आहे, आणि हायलँड आहे ना, ते एका वर्षात कम्प्लीट 2021 मध्ये कम्प्लीट होणार आहे. असे दोन आहेत
तर
नाही तिथे फक्त 2 and 3 BHK अवेलेबल. हा हो मॅम ते मी कळलं, बट मॅम ते कसं असतात आता ते एव्हरग्लेड जे आहे तर आता कन्स्ट्रक्शन चालू झालं असेल गर्दी, त्यामुळे त्याला टाइम लागणार असतो. हायलँड चं होत हो ते
आता
नाही मॅम, ऍक्च्युली कसं आहे पेमेंटची इन्फॉर्मेशन आमच्याकडे अवेलेबल नसते, त्यासाठी तुम्हाला मी साईट मॅनेजर आमच्या उभावचे त्यांचा नंबर देतो सर, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. जर तुम्हाला वाटलं की इट इज सुटेबल फॉर यू तर तुम्ही साईट व्हिजिट करा, साईट व्हिजिट केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं
पण मला
ठीक आहे मॅम मी सांगतो तुम्हाला. मग तुम्हाला म्हणजे असं या साईडला चालेल
पाठवलं तरी
मेल आय डी वर मी तुम्हाला म्हणजे सगळ्याच पाठवणं थोडस आहे ना, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्त दिली आणि तुम्ही तुमच्या ह्यानी एखादी साईट जी तुम्हाला आवडली ती विजिट केली तर इट विल बी मोर लाईक. हा मॅम मॅम तुम्हाला डायरी वगैरे आवडेल का? सिंहगड रोड माहिती मॅम त्या पुढे, हा सिंहगड रोड, हा सिंहगड रोड पासून आतमध्ये ठीक आहे ना. डायरीला कसं आहे ना 1 BHK आहेत ना डायरीला, त्याचे 450 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे आणि 35 लॅक्स पासून त्याचे स्टार्टिंग आहे, 35 लॅक्स पासून स्टार्टिंग आहे. लोकेशन तर मी तो पाठवतो मॅम, वाटल्यास गुगल मॅप्स वर तुम्ही टाकलं तरी सापडेल अभिरुची परिसर म्हणून. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, तसं तो सापडतोच लगेच. तर आणि मी तुम्हाला त्यांचे जे साईट मॅनेजर आहेत डायरी सांगते, त्याचा नंबर सुद्धा देतो. काही प्रॉब्लेम नाही मॅम, मी तुम्हाला डायरीचा एक प्रोजेक्ट आणि हिंदवडीचा प्रोजेक्ट त्याची नावं, त्यांचे साईट मॅनेजरचे नंबर आणि मला ते लोकेशन हे दोन्ही चालेल. नाही टेक्स्ट मेसेज करतो 7975757528 राईट ना? ओके मॅम मी तुम्हाला फक्त टेक्स्ट मेसेज करतो. फोटो वगैरे मॅम तुम्हाला आमच्या वेबसाईट वर सुद्धा मिळतील. PSCL.in त्याच्यावर जर तुम्ही प्रोजेक्ट टाकलं तर तुम्ही एरिया जर तिथे सिलेक्ट केला डायरेक्ट तर डायरेक्टला तुम्हाला येतो अभिरुची परिसर. अभिरुची परिसर वर जर तुम्ही हे केलं तिथले फोटोज वगैरे सगळे दिसतात आणि तुम्ही जर हा डायरीवर आणि हिंजवडीमध्ये जर तुम्ही हे केलं ट्रायडेंट टॉवर, ट्रायडेंट टॉवरचे तुम्हाला सगळं दिसतं. आणि आता मी तुम्हाला नंबर देतो ते मॅम नावा नंबर दोन्ही पाठवतो आणि तुम्ही साईट मॅनेजर त्यांना जरी बोलले की या मला या फेसबुक ब्रॉशर वगैरे पाठवा तरी ते सुद्धा इन्फॉर्मेशन पाठवू शकते तुम्हाला त्याच पर्टिक्युलर साईट. ओके मी तुम्हाला पाठवतो मॅम. ओके थँक्यू, नो प्रॉब्लेम.